स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। नमस्कार। आज आपल्या केंद्राच्या वय वर्ष 50 वरील साधकांचा युवा स्नेह कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात मी संजीवनी गोळे केंद्रातर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूया। सद्भक्त मकरंद पेंडसे प्रार्थना म्हणते।
ओम सद्गुरु श्री माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु श्री मकरंदनाथाय नमः। परम पूज्य बेलसरे महाराज कृत सुबोध। नाम सदा बोलावे भावे दावे जनासी सांगावे। हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्य मानावे। नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग भोगावे। हाची सुबोध गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे। आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे। हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे। गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोक प्रिय भावे। हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपतीस आळवावे। यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता। हाची सुबोध गुरुंचा मानावा सर्वदा राम करता। दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभु सेवा। हाची सुबोध गुरुंचा संतोष सर्वदा मनी ठेवा। स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा। हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळोनिया जगी वागा। प्रेमात राम रमतो प्रेमात राम रमतो। प्रेमाला मोलना जगा माझी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची। गुरुरायाला तहान प्रेमाची। गुरुरायाला तहान प्रेमाची।
जानकी जीवन जय जय राम।
आज आपल्या केंद्राच्या वय वर्ष 50 वरील साधकांचा विशेष कार्यक्रम आहे। आता आपण 50 ओलांडली आहे। खरं म्हणजे आपण देह मन बुद्धीच्या पलीकडे आहोत असे आपल्याला स्वामीजींनी सांगितले आहे। त्यामुळे देह कितीही वर्षाचा असला तरी त्याचा फरक आपल्याला पडला नाही पाहिजे। पण ते केव्हा होईल? आपल्याला आत्मबोध झाल्यावर, परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर। तेच तर सद्गुरूंपाशी आल्यापासून आपल्या सर्वांचे ध्येय आहे। तोपर्यंत याच देहात राहून साधना करून स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावरून चालत जायचे आहे। आपल्याला 50 ओलांडली त्याचे काही प्लस पॉइंट आहेत। एक म्हणजे लौकिक दृष्ट्या आपण सर्वसाधारणत स्थिर झालेलो असतो। संसाराच्या जबाबदाऱ्यांमधून पूर्वी खूप गुंतून राहण्याची ओढ असे, त्यातून पुष्कळशे मोकळे झालेले असतो। संसारातल्या सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत हे पटायला पुष्कळ कारणं मिळालेली असतात। स्वामीजींनी समोर ठेवलेलं आत्मज्ञानाचं ध्येय अजून दूर आहे आणि आता साधनेसाठी फार वेळ उरलेला नाही याची जाणीव झालेली आहे। या सगळ्या कारणांनी आपल्याला साधना करण्यासाठी अधिक अधिक उत्सुकता आणि अंतःप्रेरणा मिळालेली आहे। आपल्या केंद्रात स्वामी मकरंदनाथांनी काही वर्षांपूर्वीपासून दर महिन्यात एक मध्यवर्ती संकल्प लक्षात घेऊन महिनाभर साधना करण्याचे सुरू केले आहे। त्याप्रमाणे गेल्या महिन्यात मध्यवर्ती संकल्प साक्षित्व हा होता। आपला हा कार्यक्रम खरं म्हणजे 3 एप्रिलला होणार होता, पण 1 ते 15 एप्रिल आपले सगळे कार्यक्रम बंद होते, त्यामुळे तो प्रोग्राम आपण आज करणार आहोत। आजचा आपला कार्यक्रम साक्षित्व या संकल्पाला मध्यवर्ती ठेवूनच योजला आहे। तर साक्षित्व म्हणजे काय? साक्षित्व ध्यान साधनेत करण्याचा अभ्यास पण आहे आणि ध्यानातून उठल्यानंतर व्यवहारात वावरताना टिकवण्याची भूमिका पण आहे। आपण ध्यानाला बसतो तेव्हा देह मन बुद्धीकडे अलिप्तपणे बघतो, विचारांकडे पण अलिप्तपणे बघतो। या सगळ्यापेक्षा जगतापेक्षा वेगळे सच्चित आनंद स्वरूप परमात्मा आपण आहोत अशी भावना करतो, याला साक्षित्व म्हणतात। ध्यानाच्या वेळेला विचार उठला सोडून दिला, पुन्हा दुसरा विचार उठला त्याला प्रतिसाद नाही दिला, तो पण गळून पडला, असे आपण करत असतो। स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या आत्मबोधाच्या वाटा या पुस्तकात म्हटले आहे ना, जसे एखादे खट्याळ मूल जर मोठी माणसं बोलत असताना सारखं मध्ये मध्ये बोलू लागलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही असं बघून ते निघून जातं, तसेच या विचारांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे याला साक्षित्व म्हणतात। स्वामीजी पुढे म्हणतात, या साक्षित्वाच्या अभ्यासाने दीर्घकाळ साधनेनंतर आपण स्वरूपबोध प्राप्त करून घेऊ शकतो, तेच या मनुष्य जन्माचे मुख्य ध्येय असले पाहिजे। हे झाले ध्यानात साक्षित्वाच्या अभ्यासाबद्दल। ध्यानातून उठल्यानंतर खरी परीक्षा व्यवहारात वावरताना होत असते। त्याचं कारण असं की तेव्हा प्रकृती समोर येते, आपली आणि दुसऱ्यांची सुद्धा। त्यासाठी उपाय म्हणजे जे ध्यानात मिळवलेलं असतं त्याच साक्षित्वाने नंतर पण जगाकडे आणि आपल्या स्वतःच्या देह मनबुद्धीकडे पण पाहायचं। आत्मरूप होऊनच राहायचं, आपला आणि देहाचा काही संबंध नाही, आपल्या विचारांकडे पण साक्षित्वाने पाहायचं। बाहेर जगात काहीही चालू असलं तरी लक्ष आतल्या आनंद शांती तृप्तीकडेच ठेवायचं आणि बाहेर साक्षित्वाने पाहायचं। असा अभ्यास करत करत हीच आपली सहज स्थिती व्हायला हवी। हे काही सोपे नाही, खूप सावधपणे खूप अभ्यास केल्यानेच हे होणार आहे, पण आपण प्रयत्न तर जरूर करू शकतो। एक छोटासा माझा अनुभव सांगते। मी मध्ये काही वर्ष बदली झाल्यामुळे मुंबईत होते. तेव्हा लोकलनी बोरिवली ते बांद्रा जात असे. ट्रेन मध्ये असताना आपल्या केंद्राच्या प्रार्थना, काही मनाचे श्लोक वगैरे मनातल्या मनात म्हणत लक्ष आत ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण स्टेशन आल्यावर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्यायलाच लागे. खूप गर्दी असायची, त्यामुळे अलर्ट राहून विशिष्ट वेळेला विशिष्ट जिन्यापाशी पोहोचणे आवश्यक असे. स्टेशनवरून रिक्षा बस वगैरे मिळून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत बराच वेळ जाईल. आणि ऑफिसमध्ये डेस्कटॉप चालू करायच्या वेळेला पुन्हा अनुसंधानाचे भान येईल. मध्ये बराच वेळ गेला असं वाया गेला असं वाटे. एकदा काय झालं, अशीच भर गर्दीत स्टेशनवरचा जिना चढता चढता विचार आला, स्वामीजी नेहमी सांगतात ना कायम बोधात राहा, त्याला कुठलाही अपवाद सांगितलेला नाहीये, तसं करून बघू. एकदम एक दीर्घ श्वास घेतला, चित्त आत ओढलं गेलं. माझी इंद्रिय जी विश्वाचे दर्शन घेत होती ती क्षणभर थांबली. त्या क्षणी मला वृत्तीशून्यतेचा अनुभव आला. मग स्वतःकडे, आजूबाजूच्या लोकांकडे, संपूर्ण परिसराकडे साक्षीत्वाने बघू लागले. सगळं जग सुंदर चैतन्यमय दिसायला लागलं. आणि आतमध्ये जिथे जगातल्या कुठल्याच गोष्टी पोहोचू शकत नाही तिथे शांती, तृप्ती, समाधान अनुभवायला आलं. साक्षीत्व या गोष्टीने स्वामीजींनी आनंदाची गुरुकिल्ली आपल्या हातात दिली असं वाटलं. स्वामीजींची आपल्यावर केवढी कृपा आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलं. संतांचे चरित्र बघताना आपल्या लक्षात येतं की सर्व संतांनी त्यांच्या साधना काळात साक्षीत्वाचा अभ्यास केला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अलीकडच्या काळातील तीन संतांच्या जीवनात साक्षीत्वाचा अभ्यास कसा घडला आणि आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या परिस्थितीत, आपल्या साधनेत तो कसा लागू पडतो ते बघणार आहोत. सर्वप्रथम सद्भक्त गिरीश पाठक स्वामी स्वरूपानंदांच्या आयुष्यात साक्षीत्वाचा अभ्यास कसा घडला ते सांगणार आहेत, ते आपण ऐकूया.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी ऐकलेलं आहे. आज आपण त्यांचं चरित्र साक्षीत्वाच्या अंगाने अभ्यासणार आहोत. त्यांनी साक्षीत्व या संकल्पाचा अभ्यास कसा केला हे आपण पाहणार आहोत. स्वामी स्वरूपानंद हे ध्येयनिष्ठ देशभक्त असे तरुण साधक त्यावेळी होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना सद्गुरु गणेशनाथांचा अनुग्रह लाभला आणि त्यांनी गुरुपदिष्ठ मार्गाने ध्यानाला सुरुवात केली. ते म्हणत असत की बाबा सांगत सोहम ध्वनी श्रवण होईल इतपत तिंगा दीर्घ श्वसन करून तो मी हा भाव शांतपणे मस्तका काशामध्ये दृढावत एक क्षण निर्विकल्प पुढील क्षण निर्विकल्प असं थांबून राहावं आणि अद्वयानंद स्वरूपाचा आनंद आपण उपभोगावा. आपल्याला देखील स्वामीजींनी असंच निशब्द परमात्मा भावनेमध्ये स्वतःचे श्वास घेतल्यानंतर बसून राहायला शिकवलेलं आहे. मग विचार उठायला लागले तर काय करायचं. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात, नाना वृत्तींचे स्फुरण अंतरी होत असे कोठून साक्षीत पाहावे आपणाची आपण अति अलिप्तपण ठेवून या. मनात विचार उठायला लागले तर साक्षीत्व धारण करून ते विचार सोडून द्यायचे. हे विचार कुठे उगवतात तेच तर आपण आहोत असा अभ्यास स्वामी स्वरूपानंदांनी सुरू केला. तरुणपणात ध्यानाचा कसून अभ्यास करत असताना व्यवहार काही देखील अतिशय कसोशीने ते साक्षीत्वाचा अभ्यास करत होते. एकदा त्यावेळेचे स्वरूपानंद म्हणजे रामभाऊ, नरुमामा आणि वेलणकर मास्तर असे तिघे एकत्र बसले होते. नुकतंच वेलणकर मास्तरांचं कीर्तन झालं होतं आणि नरुमामा त्यांना म्हणाले, यांच्या कीर्तनाबद्दल तुझा काय अभिप्राय आहे, तुला काय वाटतं? त्यावर स्वरूपानंद म्हणाले की याच्यावर काही मत द्यायला मला योग्य वाटणार नाही, याची खरी पारख बाबांकडेच होणार आहे. त्यानंतर नरुमामा परत त्यांना म्हणाले की असं कसं म्हणतोस, तुझा अधिकार आहे की तू काहीतरी सांग. तर ते म्हणाले, माझ्यासारख्या अनधिकाऱ्यांनी या विषयात खरं म्हणजे काहीच सांगू नये. पण ते म्हणाले की जेव्हा ते म्हणाले की तुझ्यासारख्या अधिकारी व्यक्तीने याच्यावर सांगावं, तेव्हा नकळत अहंकाराची अंधुक छटा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली आणि पुढे मी जे काही बोललो त्यामुळे ती वेलणकर मास्तर नरुमामा सगळ्यांना स्पष्टपणे कळली असेल. मी पुढे त्यांना म्हणाल, छे हो, मी कसला अधिकारी, मला ह्याच्यात काहीच मत देता येणार नाही. पण स्वरूपानंद स्वतःचं परीक्षण करताना म्हणतात की माझ्या ठिकाणी खरी म्हणजे पात्रता असताना मी बुद्ध्या हेतू परस्पर काही मत द्यायचं टाळीत आहे, असा प्रकारचा मी एक अभिनय तिथे करत होतो. साधकाला देखील अतिशय सावध राहणं गरजेचं असतं. आपण कुठल्या कार्यक्रमात सहभागी होतो, लोक म्हणतात खूप चांगला बोललास, छान बोललास, तर आपल्या ठिकाणी नकळत साक्षीत्व संपतं आणि आपल्या ठिकाणी एक सुखावल्याची भावना, अहम भावना निर्माण होते. अशा प्रकारे अतिशय कसोशीने स्वरूपानंद व्यवहार काही देखील सावधपणे साक्षीत्वाचा अभ्यास करत होते. तरुण वयातच अचानक त्यांच्यावरती एका दुर्धर आधाराने ढाला घातला आणि त्यांची प्रकृती अत्यंत दुर्बल अशी झाली. या अवस्थेत त्यांनी आपलं दुःख त्याचं चिंतन करून न वाढवता त्याच्याकडे वेगळेपणाने पाहायला त्यांनी सुरुवात केली. ते म्हणतात, देह पराधीन वा असोवा स्वाधीन, मी तो जाण देहा वेगळाची, ऐसे सर्व काळ खडावे चिंतन, मन वावे लीन आत्मरूपी. आपल्या जीवनात देखील अगतिक होण्याची परिस्थिती येऊ शकते. कधी आर्थिक संकट येतं, मोठी हानी होते, कधी एखादं आजारपण येतं, जवळच्या माणसांचे मृत्यू होतात किंवा त्यांचं आजारपण येतं, आणि कधी कधी त्या परिस्थितीत आपण एकदम अगतिक होऊन जातो. स्वरूपानंद आपल्याला शिकवतात, मी तो जाण देहा वेगळाची, अशी सर्व काळ असावी धारणा, मन व्हावे लीन आत्मरूपी. कधी कधी आपल्या वाट्याला अगतिक परिस्थिती न येता परिस्थिती स्वाधीन असते, सगळं खूप चांगलं चाललेलं असतं, अशावेळी आपल्या ठिकाणी स्पृहा वाढीस लागण्याची धोका असतो. त्यावेळी देखील स्वरूपानंद हाच सांगतात, मी तो देहा देगळाची. अशा प्रकारे आपण मनाला विरोध करून दुःख अथवा सुख न वाढवण्याचा अभ्यास आपल्याला करायला स्वरूपानंद सांगतात. या आजारपणातच त्यांना मृत्यूचं भय देखील वाटलं आणि पुढे तर साक्षात मृत्यूचं दर्शन देखील त्यांना झालं. ते म्हणतात, अमृतधारा या ग्रंथात शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी 1856 शकाब्दे मृत्यू पावलो आम्ही, आणि आमूच्या पश्चात चाले तसा जगाचा गाडा, पाहो जाता दिशे पूर्ववत तोच रामरा गाडा, तोची महात्मा तोची हिंदू तेच स्वातंत्र्य रण, दृष्टिकोण तो मात्र बदलला येताची मला मरण. स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या देहासकट संसाराकडे आसक्तरहित पाहण्याची दृष्टी प्राप्त करून घेतली, हाच त्यांचा जीवनाकडे पाहायचा बदललेला दृष्टिकोन. आणि इतरांना देखील त्यांनी हा अभ्यास सांगितलेला आहे. ते म्हणतात, रोज 5 मिनिटं तरी आपण जणू काही मृत्यू पावलेलो आहे असा अभ्यास साधकांनी जरूर करावा आणि त्याच्यानंतर या जगाकडे पाहावं. साहजिकच आपल्याला देखील आता संसारातून काही प्राप्त करायची इच्छा अपेक्षा त्यावेळी पुरती राहिलेली नाही. आता सहजच मनरहित आपण जगाकडे पाहायचा अभ्यास करू शकतो, कारण आपण मरण पावलेलो आहोत. मग सहजच आपल्याला प्रतिक्रिया विरहित गाडी चालवण्याचा अभ्यास सहज करता येतो, कारण आता आपल्याला जगापासून काही वेगळेपणाने मिळवायचं नाहीये. असा अभ्यास करत असताना स्वामी स्वरूपानंदांच्या ठिकाणी अतिशय तृप्त भावना होती. मृत्यूचं भव त्यांच्या ठिकाणी माळवळलं आणि आपण गुरुपुत्र आहोत सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून अतिशय तृप्त भावनेने ते साधना करत होते. ते म्हणत, गुरुपुत्रालाही देहांतीची व्यथा न बाधे सर्वथा ऐसे जाण, आणि अतिशय समाधानाने ते साधना करत होते. ते स्वतः अनुभवून पुढे म्हणाले, आला तरी येवो सुखे अंतकाळ, प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला, ऐशी सर्व काळ असावी धारणा, गुंतवावे मन सोहम ध्यानी. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनात त्यांचं तरुणपणी जेव्हा हे लिहिलेलं आहे तेव्हा त्यांचं लग्न ठरलेलं होतं आणि देह दुर्बल झाल्यामुळे त्यांनी आपल्याला ठरलेली लग्न ठरलेलं होतं तिला विवाह करायच्या बंधनातून त्यांनी मुक्त केलं. आणि त्यावेळी ते म्हणतायत की आला तरी येवो सुखे अंतकाळ, प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला. आपल्या वयाची 50 उलटलेली आहे. काही जणांच्या मुलांची शिक्षण चालू असतील, कोणाच्या मुलीचं लग्न व्हायचं असेल, कोणाच्या नातवाची मुंजे व्हायची असेल, पण हे सगळं चालू असताना आपल्याला म्हणता आला पाहिजे प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला. आपल्या ठिकाणी ही तृप्त भावना येणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा तृप्त भावनेने आपण परमार्थ करूया. सुखाने मृत्यू सामोरे जाव्या, कारण आपण देखील गुरुपुत्र आहोत. आपल्या मागे स्वामीजी आहेत आणि अतिशय आनंदाने सोहमच्या अभ्यासात राहण्याचा आपण अभ्यास करूया. स्वरूपानंद असा अभ्यास करताना त्यांचं असं लक्षात आलं की नकळत आपलं मन विकारग्रस्त होत. अमृतधारामध्ये ते म्हणतात, वार सोरटे करू पाहती षडतू वारंवार, परी तीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार. आपला अनुभव असाच आहे, आपण अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करत असताना देखील अचानक नकळत मन कधी विकारग्रस्त होते कळत देखील नाही. अशावेळी काय करायचं? स्वामी स्वरूपानंद म्हणतात, षड रिपुनो खवळता कशाला, मजवर वेळोवेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खेळा खिदळा. जशी आपण लहान मुलं खेळत असतात तेव्हा त्यांची आपण त्या खेळाची तशी एक प्रकारे उपेक्षा करतो, खूप गांभीर्याने त्यांच्याकडे बघत नाही. तसं मनात विकार निर्माण झाले तर त्या विकारांना आपण मोठं करायचं नाही. माझं मन असं कसं विकारग्रस्त झालं असं विचार न करता त्यांची आपण उपेक्षा करायची, म्हणजे साक्षीत्वानी आपण वेगळेपणाने त्यांच्याकडे पाहायचं, ते विकार गळून पडण्यास मदत होते. त्यांना महत्व दिलं तर ते आपल्यावरती ताबा मिळवणार. त्यामुळे त्यांची उपेक्षा करायचा अभ्यास स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या साधना काळात केला. अशा प्रकारे स्वामीजी सोहम सिद्ध झाले आणि इथे साधकांना मार्गदर्शन करायला लागले. एकदा एक तरुण साधक त्यांच्याकडे आला आणि तो म्हणायला लागला की मी पापी आहे, हीन आहे, दुबळा आहे, माझे विकार मला आवडत नाहीत. स्वामी स्वरूपानंद त्याला थांबवून म्हणाले, अरे हो हो, हे कुणाला कळतंय? हे ज्याला कळत आहे तो मी अत्यंत पवित्र आहे, आत्मरूप आहे, तो त्याचा शोध घे. पुढे ते म्हणतात, विश्वास हे आपणाशी मानसील थोर तरी तू सत्वर थोर होशी, लेखशील जरी आपणाशी शूद्र तरी ते अभद्र पाठी लागे. आपल्याला सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे आणि सांगितलेला आहे, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. आपल्याला देखील हेच अनुसंधान ठेवायचं आहे. मी दुबळा, मी हीन आहे, माझी पूर्वीची कर्म अशी आहेत, असा दुबळा परमार्थ आपल्याला करायचा नाहीये. स्वरूपानंद आपल्याला अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशा प्रकारचा परमार्थ करायला सांगत आहेत. एकदा स्वामीजींकडे अमलानंदांचे पुत्र पुरुषोत्तम भेटायला आले होते आणि कर्म कशी करावीत असा त्यांनी प्रश्न विचारला. त्यावर स्वामीजींनी त्यांना अमृतधारामधील एक साखी सांगितली, मजसी या जगत रंगभूमीवर जसे दिले त्वा सोंग, करीन संपाद आणि तशी मी राहून या निसंग. स्वामीजी पुढे म्हणाले, रंगभूमीवर भूमिका करताना कोणी राजा असतो, कोणी रंग असतो, आणि समयोचित असा उत्तम अभिनय करून तो रसिकांना तोष देतो, पण त्याला आतमध्ये पक्की जाणीव असते आपण कोण आहोत. तसं आपण देखील कोणाचे पिता असतो, कोणाचे पुत्र असतो, कोणाचे बंधू असतो, अथवा कोणी भगिनी असते, कोणी पत्नी असते, कोणाचे साहेब असतो, नोकर असतो, आणि त्याच्या भूमिका आपल्याला चोख बजवायला स्वरूपानंद शिकवतात. जसा नट समयोचित अभिनय करून रसिकांना तोष देतो, तसं आपण देखील प्रेमपूर्वक नम्रतेने आपल्या वाट्याला आलेली भूमिका करून जगाला तोष द्यायचा आहे. आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो आहोत त्यांना तोष द्यायचा प्रयत्न करायचा आहे, जसा नट तोष देतो. आणि आतमध्ये मात्र पक्का निर्धार असावा की आपण आत्मरूप आहोत. अशा पद्धतीने विना तक्रार आपल्या वाट्याला जी भूमिका आहे ती करायला स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगतात. अशा प्रकारे स्वामीजींनी साक्षीत्वाचा अभ्यास कसा केला, एक मुख्य म्हणजे ध्यान, व्यवहार काही अतिशय सावधपणे अनुसंधान, अगतिक अथवा स्वाधीन परिस्थिती आली तरी देखील देहाकडे वेगळेपणाने पाहायचा अभ्यास, मृत्यूचा अभ्यास आणि बदललेला दृष्टिकोन, स्वतः सकट संसाराकडे आसक्ती रहित होऊन पाहण्याचा अभ्यास, तृप्त भावनेने परमार्थ करायचा, प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला. तसंच आपण अहम आत्मा आहोत हे कायम लक्षात ठेवून अभ्यास करायचा. शेवटची महत्वाची गोष्ट सांगितली की सर्वांना तोच देत आपला प्रेमभराने उत्तम अर्थ व्यवहार आपण करायचा, असा महत्वाचा संदेश स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या चरित्राच्या अंगाने आपल्याला दिले असं वाटतं. स्वामीजींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आम्हाला देखील अतिशय उत्साहाने जोशपूर्ण असा परमार्थाचा अभ्यास करता येवो, ही आपल्या चरणी प्रार्थना.
स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या वरप्रार्थनेत म्हटलं आहे बघा, शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही, अनासक्त असो चित्त आसक्त स्वदनुग्रही. साक्षित्वाची जणू व्याख्याच केली आहे दोन ओळी. आपणही अशा तऱ्हेने साक्षित्वाचा अभ्यास जरूर करूया. परमपूजनीय स्वामी माधवनाथांना आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिले आहे. त्यांचं प्रेम, त्यांचा उत्साह, त्यांचे दैवी गुण सगळ्यांना कळत आहेत. या सगळ्याच्या मुळाशी एक फार व्यापक मूलभूत असा विवेक पण होता. हा विवेक त्यांच्या साक्षित्वाच्या अभ्यासाशी कसा निगडित होता हे आता सद्भक्त सौ सुनीता कुलकर्णी यांच्याकडून ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सोहम जप ध्याने फावली विश्रांती राहे आत्मस्थिती आपयाप. मनाचे उन्मन कर्मे कृष्णार्पण भेटता आपण आपणासी. नर नारी बाळे झाली ती समान अवघा नारायण कोंदाटला. माधव म्हणे आता काय सांगू खुण घ्यावी ओळखून ज्याची त्याने. मध्यवर्ती संकल्प आहे साक्षित्व. मध्यवर्ती संकल्प कोणताही असला तरी त्या अनुषंगाने पूजनीय स्वामी माधवनाथांचं जीवन चरित्र समोर येत. त्यांच्या जीवनात घडलेले, आपल्या समोर घडलेले कितीतरी प्रसंग आहेत जे त्यांच्या ठिकाणी असलेल्या साक्षीत्वाची जाणीव करून देतात. स्वामीजींच्या जीवनात विवेक सुप्रतिष्ठित झालेला आहे हे त्यांच्या व्यवहारातून स्पष्ट समजत असते. त्यांची दिनचर्या अगदी आखीव रेखीव असते. ते म्हणत असत, आपल्याकडे वाया घालवायला वेळ नाही इतका सावधपणा. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. स्वामीजींचं वर्णन करणारी ओवी आहे. स्वामीजींनी प्रपंच हा परमार्थ रूप कसा करता येतो ते उदाहरणासहित दाखवलं. वरवर पाहता स्वामीजींचं जीवन मध्यम वर्गीय सुखवस्तू लोकांप्रमाणे होत. ते संत आहेत म्हणून काही वेगळं वागणं बोलणं पोशाख वगैरे नव्हतं, पण तरीही सहजच त्यांच्याबद्दल आदरभाव मात्र असायचा. परमार्थ म्हणजे परमार्थी म्हणजे गबाळा हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. अतिशय नीटनेटकेपणा, शिस्त, स्वच्छतेची आवड आणि उच्च अभिरुची त्यांच्या ठाई होती. स्वामीजी म्हणायचे, घर हे नेहमी आरशासारखं लख असलं पाहिजे, ताबतीत असलं पाहिजे. कसे तरी कपडे पडलेत, पेपर पसरलेत, केर काढलेला नाही असं नसावं. ते स्वतः देखील त्यासाठी सहज काम करायचे. आत्ता कोणी येणार नाही तर नंतर आवरावरी करू असं त्यांना चालत नसते. ते म्हणायचे, कोणी बघू ना बघू, भगवंत बघतो आहे हे लक्षात ठेवा. माझ्या अंतःकरणावरती हे वाक्य अगदी कोरलं गेलं. थोडा बहुत तसा प्रयत्नही करते. सर्व इंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी सातूची करचरणी निगती डोळे. अतिशय संयमित जीवन, सर्व इंद्रियांचे आहार विहार परिमित. स्वामीजी रसिक होते. चांगलं गाणं, उत्तम टेनिसच्या मॅचेस यांचा तो जरूर आस्वाद घेत, पण त्यासाठी त्यांनी कधी जागरण केली नाहीत. त्यांची ध्यानाची, प्रार्थनेची, प्रवचनाची वेळ कधीही चुकली नाही. भागेश्वर निवासात मजल्यावर स्वामीजींच्या भगिनी सौ सुशीलाताई राहत असत. त्यांच्याकडे त्यांनी नवीन सोफा सेट घेतला. स्वामीजींना तो बघायला त्यांनी बोलावलं. स्वामीजी घरात आले, नवीन सोफ्यावर बसले आणि लगेच उठून उभे राहिले. त्यांनी सांगितलं होतं की सोफ्यावर बसल्यावर तो मुलायम स्पर्श चांगला लागला आणि असं वाटलं की आपण आसक्त होतो की काय म्हणून पद्धतशीर उठलो. साक्षिताच्या अभ्यासामुळे देह मन बुद्धीवर उठलेले तरंग लगेच त्यांच्या लक्षात आले. आपण कायम लक्षात ठेवावी अशी ही शिकवण आहे. मी माझ्या बाबत काय उपाय करते तर चांगली सुंदर वस्तू बघितली तर छान आहे असं म्हणते, आनंद घेते, पण कधीही विचारत नाही की कुठून घेतली, किती किंमत असं. म्हणजे त्यामुळे स्वाभाविकच मनबुद्धीला फाटे फुटत नाहीत. स्वामीजी म्हटलं की प्रामुख्याने आठवतं ते त्यांचं अहेतुक प्रेम, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आश्चर्य वाटायचं की त्यांना हे जमतं कसं. आणि एकदा एका भगिनीने विचारलं की स्वामीजी आमच्या भोवतीच्या 5-10 लोकांशी त्यांच्या प्रकृतीशी जमवून घेताना आमची दमछाक होते आणि तुमच्या भोवती तर इतक्या विविध प्रकृतीचे साधक लोक, पण तुम्ही मात्र सर्वांवर सारखंच प्रेम करता, प्रत्येकाला आपले वाटता. स्वामीजी म्हणाले की मी समोरच्या व्यक्तीची प्रकृती बघत नाही तर तिच्या ठाई असलेलं चैतन्य बघतो, परमात्मा स्वरूप बघतो. त्यामुळे मतभेदाचे प्रसंग, संघर्षाचे प्रसंग कमी होतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना समोरच्या व्यक्तीचे गुण दोष स्वभाव कळत नव्हते, पण ते प्रसंगी त्याकडे दुर्लक्ष करू शकत होते. आपुले निगुणे पराव्याचे उणे फेडूनी पाहणे त्याकडे. आपणही आपल्या ठिकाणची दोषदृष्टी घालवण्याचा प्रयत्न केला तर साक्षित्वाचा अभ्यास थोडा सुलभ होईल असं वाटत. स्वामीजी म्हणतात एकांतात साधना करावी आणि लोकांतात परीक्षा द्यावी. अर्थात त्यासाठी साधनेची बैठक पक्की हवी आणि म्हणून आपण आपल्या वैयक्तिक साधनेला खूप महत्व दिलं पाहिजे. नाहीतर देहभावामुळे स्वरूपाचा विसर पडतो, साक्षित्वाचा विसर पडतो. आणखी एक आठवण, दर रविवारी सकाळी 7 वाजता ध्यान आणि ब्रह्मसूत्रावरच स्वामीजींचं प्रवचन अध्यात्म मंगलधाम मध्ये असायचं. अशाच एका सकाळच्या ध्यानानंतर एक भगिनी उभे राहून स्वामीजींना अगदी वाटेल तसं, म्हणजे जे बोलू नये ते ऐकू नये असं बोलल्या. हॉलमध्ये सर्वजण आवाक, एकदम शांतता, कित्येकांच्या डोळ्यातून पाणी येत होत. स्वामीजी त्या भगिनींना म्हणाले हे तर आता सर्वजण प्रवचनासाठी जमले आहेत, थांबले आहेत, आपण नंतर बघू. आणि त्यानंतर स्वामीजींचं प्रवचन नेहमीसारखंच झालं. प्रवचनानंतर स्वामीजींनी त्या भगिनींना पुढे बोलावून अभंग म्हणायला सांगितला आणि त्यांनी तो म्हटला देखील. आता त्या देखील शांत झालेल्या होत्या. काही वेळापूर्वी घडलेल्या प्रसंगाचं किंचितही दर्शन स्वामीजींच्या चेहऱ्यावर नव्हतं, कृतीत नव्हतं. ते अगदी अलिप्त आणि तरीही अत्यंत आश्वासक असंच दिसले. सुख दुःख निंदा स्तुती लाभ हानी याबाबत त्यांची समदृष्टी झालेली होती, कारण साक्षीतामुळे ते आत्मबोधावरच असत. स्वामीजी हे गुणांची खाणच होते. साधकांना ते गुणांच्या अभ्यासासाठी प्रेरित करत असत. ते म्हणायचे प्रपंचात जे गुण लागतात तेच परमार्थात अधिक प्रमाणात लागतात. प्रपंचात प्रेम हवं, कर्तव्य दक्षता हवी, प्रामाणिकपणा हवा, सत्य प्रियता हवी, दया क्षमा करुणा हवी, मधुर बोलणं हवं, तसंच ते परमार्थातही हवं. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रत्येकाने आपला चरितार्थ व्यवस्थितपणे चालवेल असं अर्थार्जन केलं पाहिजे. शारीरिक मानसिक आर्थिक स्वास्थ्य असेल तर परमार्थ शक्य आहे आणि साक्षित्वाचा अभ्यास शक्य आहे. स्वामीजींचं कापडाचं दुकान होतं, तिथली सर्व कामं ते स्वतःच करायचे आणि एकदा दुकान बंद केलं की तो कपडा बंद. घरी तो विषय नाही, तसंच घरातले विषय दुकानात नाही. वर्तमान जगणं हे आपल्यासाठी आव्हानासारखं आहे, कारण आपल्याला सतत मागचा नाही तर पुढचा विचार करायची सवय असते आणि साक्षीत्व आपल्याला प्रत्येक क्षणाला अलर्ट राहायला शिकवत. स्वामीजींनी दुकान विकायचं ठरवलं तेव्हा ते म्हणाले, आता माझ्या सर्व ऐहिक जबाबदाऱ्या संपल्या आहेत, मुलांची शिक्षण लग्न झाली आहेत, आहे ते तंत्र चरितार्थही चांगलाच आले, त्यामुळेही यापुढचं सर्व जीवन परमार्थासाठी. आत्म्याच्या ठिकाणी राहण्याच्या वृत्तीमुळेच त्यांच्याकडून असा विचार केला गेला. देह तरी वरचिलीकडे आपुली आपरी हिंडे, परी बैसता न मोडे मानसीचे. स्वामीजी म्हणायचे, संसार हा सुख दुःख मिश्रितच असणार, या संसारावर माझा एक टक्का देखील विश्वास नाही. आपण ज्याला माझं माझं म्हणतो ते कधी हातातून निसटून जाईल ते सांगता येणार नाही, त्यामुळे त्यातल्या आनंदानी हुरळून जाऊ नका आणि दुःखाने कोलमडून जाऊ नका, दोन्हीकडे साक्षीत्वाने पहा. स्वामीजींच्या जीवनातही असे प्रसंग घडले. त्यांची स्वतःची मोठी दुखणी, पोटाचं ऑपरेशन, पॅरालिसिस, पण ते त्यांनी अतिशय शांतपणे संयमाने सहन केलं. चेहऱ्यावरची प्रसन्नता ढळली नाही. कोणी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तर ते थोडक्यात म्हणत असत की हा मी बरा आहे, तू कसा आहेस ते सांग, आनंदात आहेस ना, देहबुद्धी वाढवणाऱ्या गोष्टी बोलणं ते टाळत असत. एकदा एका साधिकेला स्वामीजींनी वेळ देऊन बोलावलं होतं, त्याप्रमाणे त्या माया अपार्टमेंट मध्ये पोचल्या. स्वामी निवासाचं दार बंद होत, त्यांनी बेल वाजवली, कोणीतरी दार उघडल्यावर त्यांनी आत पाहिलं तर स्वामीजी आणि सरलाते दिवाणावर शेजारी शेजारी बसले होते. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची वार्ता नुकतीच समजली होती. सेवा करणाऱ्या साधिकेने त्या भगिनींना ध्यान मंदिरात बसायला सांगितलं आणि स्वामीजींना विचारलं की त्यांना नंतर यायला सांगू का. स्वामीजी म्हणाले, तसं नको, 5-7 मिनिटांनी त्यांना घरात बोलाव. आणि तेवढ्या वेळात स्वामीजी नेहमीसारखे शांत स्थिर झालेले दिसले. एरवी बोलताना स्वामीजी म्हणायचे, दुःख प्रसन्न आणि दुःख होणारच, आपण माणूस आहोत ना, फक्त दुःखाचं शोकात रूपांतर होऊ देऊ नका, दुःखाची उजळणी नको, थोडक्यात प्रपंचाचं खरं स्वरूप ओळखा आणि आपली बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. आपल्यावरही असे प्रसंग येतात, कधी तब्येत बरी नसते, काही प्रिय अप्रिय घटना आपल्या जीवनात घडत असतात. मी प्रयत्न करते की शक्यतो शांतपणे स्थिर वृत्ती ठेवून त्याकडे पाहायचं. स्वामीजींचं मृत्यू संबंधीचं वाक्य आठवत, उपर्ण झटकलं की चाललो. मी विचार करते, आपण रोज झोपतो, तो एक छोटा मृत्यूच असतो, त्याला कुठे निगा करते. आणि मग समजा काही झालं तर मग तयारी आहे असं वाटत. स्वामीजींच्या जीवनात अशा खूप गोष्टी आहेत. त्यातला अजून एक प्रसंग, स्वामीजींच्या चिरंजीवांचा विवाह सोहळा पार पडला आणि सायंकाळी हॉलमध्ये रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू होता. पाहुणे नातेवाईक सगळेजण उत्साहात आनंदात होते आणि रोजच्या ज्ञानेश्वरी निरूपणाची वेळ झाली म्हणून स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन घरी आले. अगदी घरच्या कार्यात देखील त्यांचा साक्षीभाव पक्का होता हे तिथे दिसून येतं. आपणही पाहूया की अशा समारंभात आपण कसं राहतो, आसक्त होऊन राहतो की अलिप्तपणे राहतो, आपलीही परीक्षा होऊन जाते. स्वामीजींच्या या स्मृती आणि विचार नित्य अंतःकरणात जपून ठेवूया, कारण त्यांच्या आधारेच आपलं जीवन उन्नत होणार आहे. तसं घडण्यासाठी स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरी ओम.
स्वामी माधवनाथांनी त्यांच्या साधक संजीवनी मध्ये एका अभंगात म्हटले आहे, राहोनी सावध दक्ष, माधवासी अलक्ष लक्ष, अनुसंधानासी साक्ष, तू चितूची गुरु राया. त्यावरून त्यांची आंतरिक स्थिती कशी असेल याची कल्पना करता येईल. आता आपण अजून एका संतांच्या चरित्रातील प्रसंगातून आणि तत्वज्ञानाच्या अंगाने साक्षित्व ही संकल्पना समजून घेणार आहोत. ते आहेत भगवान रमण महर्षी. सद्भक्त क्षमा धुमाळ सांगणार आहेत.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संतांच्या चरित्राच्या अंगाने साक्षित्वाची व्यापक कल्पना येते. आपलं साक्षित्व ही सुरुवात असते तर संत लीलाचरित्र करत असताना त्यांच्या प्रत्येक कृतीतून साक्षित्व हे झिरपत असतं, अनिश्चितच असतं. भगवान रमण महर्षींचं चरित्र आणि तत्वज्ञान यावर चिंतन करताना असं लक्षात आलं की त्यांची साक्षित्वाची सारी फिलॉसॉफी ही हु एम आय या प्रश्नानं सुरू होते आणि त्याचा अंतिम संदेश जर काय असेल तर हु एम आय च्या शोधाची पूर्तता. आणि हा शोध एका जागी बसूनच संभवतो. ते म्हणायचे ही बसूनच करण्याची साधनं आहे आणि आपल्या पक्षी संपूर्ण जीवनाला व्यापून टाकणारी अशी ही साधनं आहे. रमण महर्षींनी आयुष्यभर या साधनेच्या माध्यमातून साक्षित्वाचा संदेश वस्तुत आपल्याला दिलेला आहे. ध्यानातील आणि व्यवहारातील साक्षित्व त्यांनी वारंवार प्रतिपादन केलं, समजावलं. हु एम आय ही प्रत्येक क्षणाला आपल्याला सहाय्यभूत होणारी अशी साधनं आहे. ध्यानकाली तर आहेच, पण व्यवहार करत असताना सुद्धा जर आपण पटकन या चिंतनात गेलो तर झटकन आजूबाजूच्या गोंधळातून गजबजाटातून आपण एकदम मोकळे होऊन जातो. जीवनातले भलेबुरे अनुभव गाठीशी असताना, प्रत्येकाची पार्श्वभूमी परिस्थिती वेगळी असताना हे साक्षित्व आपल्या जीवनात आपण किती खोलवर उतरवू शकू त्याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. ते म्हणतात, आधी या मीला जाणून घ्या. आणि या मीला जाणून घेताना, हा शोध घेताना, प्रथम मी म्हणजे कोण नाही किंवा काय नाही याचा शोध घ्या. देह, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यात मी आहे का? तर उत्तर येईल नाही. मग प्राण मी आहे का? नाही. मग मन? नाही. विचार? नाही. ते म्हणतात, मी कोण आहे ही प्रश्नोत्तर नाहीये. हु एम आय चं एखादं ऐकीव किंवा वाचीव उत्तर देऊ नका. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी ही वृत्ती कुठून उगम पावते याचा शोध असते, म्हणजे विचारांच्या उगमाचा शोध. आणि हा शोध त्यांच्यामध्ये अखंडितपणे चालूच असतो. आपल्याला अशा प्रकारे प्रबोधन करणाऱ्या रमण महर्षींच्या जीवनाला हा साक्षित्वाचा प्रकाश व्यापून होता. त्याची सुरुवात कुठे झाली तो प्रसंग खूप विलक्षण आहे. ते 17 वर्षाचे असताना मदुराई येथे त्यांच्या काकांच्या घरी पहिल्या मजल्यावरती असे सहज बसले होते. त्यांची प्रकृती उत्तम होती आणि अचानक त्यांना मृत्यूची भीती जाणवायला लागली आणि त्यांच्या देह मनामध्ये तशा प्रकारचे बदल व्हायला लागले. जणू काही मृत्यू समोर येऊन ठेपलाच, आता आपण चाललो असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला परमेश्वराची कृपाच की काय, पण देह मनामध्ये अशी लक्षणं उत्पन्न झालेली असतानाच त्या धक्क्यानं गडबडून न जाता ते अंतर्मुख होऊन चिंतन करायला लागले की हे शरीर मरत आहे, मरत कोण आहे? हे शरीर मरत आहे पण ही जाणीव आत कोणाला होतीये? हे कोणाला समजतंय? मृत्यू आला याचा अर्थ काय? आणि मी कोण? असा प्रश्न त्यांच्या आतमध्ये उत्पन्न झाला. मृत्यूच्या त्या धक्क्यातून ते सावरले, पण हा मी कोण असा एक क्रांतिकारक विचार त्यांच्या मनात आला आणि अचानक सगळा मोहरात पारटला त्यांच्या आयुष्याचा. तिथून तडक ते उठले, ते अरुणाचलमला गेले आणि पुढे मग त्यांनी रमणाश्रम वगैरेची स्थापना केली. पण अशा प्रकारे पहिल्यांदा साक्षित्वाचा विचार हा अत्यंत प्रबळपणे मदुराईमध्ये त्यांच्यामध्ये आला आणि या आतल्या मीचा सारखा शोध त्यांनी चालू ठेवला आणि त्यातूनच गवसलेल्या सत्याच्या खऱ्या मीच्या पक्क्या अनुभूतीवर ते आयुष्यभर एकच गोष्ट सांगत राहिले की मी कोण आहे हा शोध सतत चालू ठेवा, तोच तुम्हाला त्या अंतिम सत्याप्रत नेईल. म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न सुद्धा क्रांती निर्माण करू शकतो माणसाच्या आयुष्यात. म्हणजे आत्ता आपल्या 50 नंतर सुद्धा जर खरंच असा धारदार प्रश्न शिरला ना आपल्या हृदयामध्ये, तर आपल्या सुद्धा जीवनात क्रांती होऊ शकते. हा शोध जो त्यांनी आपल्याला घ्यायला सांगितलेला आहे, हा शोध आणि आपण जी रोज सोहमची साधना करतो तर ही अत्यंत मिळतीच होती अशी आहे. काही फरक नाही, बाहेरचे शब्द वेगळे, प्रतिपादनाचा भेद आहे फक्त, पण आत काही भेद नाही. आतला गाभा त्याच्यामध्ये साम्य आहे. रमण महर्षींचे सत्संग ही विलक्षण होत असत. ते त्या अरुणाचलमच्या पायथ्याशी असलेल्या रमणाश्रमाच्या एका मोठ्या हॉलमध्ये बसायचे आणि तो हा सतत साधकांनी भरलेला असायचा. देशविदेशातले साधक येऊन त्यांना हरतऱ्याचे प्रश्न विचारायचे. आपल्याला नेहमी वाटणारी एक भावना एकदा एका साधकाने त्यांना बोलून दाखवली. तो म्हणाला की भगवान हा संसार उद्योगधंदा सगळे पाश तोडून एखाद्या संन्यासाप्रमाणे तुमच्याजवळ नेहमी राहावं असं वाटतं. त्यामुळे कदाचित या देहापासून काही अलिप्तता येईल असं वाटतं. त्यावर ते म्हणाले की अरे मी संसारी किंवा मी संन्यासी या दोन्ही गोष्टी या देह तादात्म्याच्याच प्रकार आहेत. हे देहबुद्धीचेच प्रकार झाले. या दोन्हीतही लिप्तता आहेत. घर सोडून इथं आलात किंवा जंगलात जरी गेलात तरी परिस्थिती फक्त बदलली. मानसिक अडथळे जसेच्या तसे तुमच्या बरोबर येतील. आणि पुढे ते म्हणाले की शरीरच मी आहे असं वाटणं हेच सगळ्या विचारांचं मूळ आहे. तेव्हा एका प्रकारच्या कपड्यांचा त्याग करून भगवी वस्त्र अंगावर चढवण्यापेक्षा या मिथ्या मीचा त्याग करा जो खरा त्याग आहे आणि हे समजून घ्या. तसं झाल्यावर मग तुम्ही वेगळेपणानं जगातले सगळे व्यवहार करत राहाल आणि ते होतीलही अधिक उत्तम. ते स्वतः प्रत्येक काम अतिशय उत्तम आणि देखणं असं करायचे. तासनतास ते अरुणाचलमकडे पाहत निश्चल बसून राहायचे. तेव्हा ते अगदी अलिप्त वेगळे या जगातलेच नाही तसं पाहणाऱ्याला वाटे. त्यामुळे असं वाटण्याची शक्यता होती की सर्वसंग परित्याग करून निष्क्रिय होऊन तर ते बसले नाहीत ना. पण तसं नव्हतं. ते अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये व्यस्त होते. प्रूफ तपासण्याचं पुस्तक बांधणीचं काम ते जातीनं करायचे. प्रसंगी स्वयंपाकघरामध्ये जाऊन ते भाजी शिरत. असा उल्लेख आहे की भाजी शिरताना ते त्या भाजीच्या पोळी सुद्धा एकसारखे करायचे. नारळाच्या करवंटीपासून कोरून चमचा तयार करत असत. कोणतंही काम असो ते मन लावून अतिशय उत्तम प्रकारे करायचे. ते सांगत की कर्म करत असताना अधूनमधून मी कोण आहे असा प्रश्न स्वतःला विचारा. काम करत असताना आपल्या स्वरूपाची आठवण आणि जाणीव काही अंशी जरी असेल तरी आपण जे काम करतो त्यापासून थोडा बहुत तरी अलगपणा हा येतोच आणि तो ते काम उत्तम करण्यासाठी आपल्याला मदतच करतो. आपलं साक्षीत्व न टिकण्याला कारणीभूत असणारी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं अनावश्यक बोलणं. रमण महर्षी ते आवश्यक तेवढं आणि नेमकं बोलत. वायफळ शास्त्रचर्चा त्यांना पसंत नव्हती. कोणी जर असं काही उगाच इकड तिकडचं बोलू लागला तर ते त्या चर्चेचा ओघ लगेच वळवत. आत्मलाभासाठी चर्चेपेक्षा साधना करण्याची आणि प्रयत्नांची कशी आवश्यकता आहे अशी कलाटणी ते त्या बोलण्याला देत. प्रसंगी थोडे कडकही होत. उतारवयात कधी वाटू शकतं की मरणानंतर मनुष्याची काय अवस्था असते तसा प्रश्नही एकदा एका साधकाने त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की सध्या आपण कोण हे समजून न घेता मरणानंतर कोण होणार याची उठाठेव कशाला. आधी वर्तमानात आपण कोण आहोत याचं ज्ञान होऊ द्यात. तसेच आणखीन एका प्रसंगी आश्रमातले काही लोक त्यांच्याकडे असं विचारायला आले की आश्रमामध्ये एक देव्हारा करायचा आहे तर त्याला चांदीचा पत्रा लावायचा का काय याच्यावरती चर्चा थोडं एकमत होत नाहीये. त्यावर ते म्हणाले की देव्हाऱ्यावर कसला पत्रा लावायचा यावर दिवसेंदिवस मतभेद चर्चा यापेक्षा मी कोण आहे याचा शोध इतके दिवस घेतला तर मला जास्त आनंद होईल. आत्मचिंतनात मदत व्हावी एवढ्याच हेतूने ते मी कोण याचा शोध घ्यायला सांगत नसत तर असा शोध घेणं हे प्रपंचात सुद्धा उपयोगी पडतं. जी प्रापंचिक परिस्थिती आपल्याला संकटाची अशी वाटते तीच असा विचार चालू ठेवल्यानं उपकारक अशी होते. आपल्याला शांत ठेवू शकते सावध ठेवते. कारण साक्षीत्वात एक प्रकारे घडणाऱ्या घटनांचा स्वीकार असतो. त्यामुळे घडणाऱ्या किंवा घडत असलेल्या स्थित्यंतरांमधून जात असताना मी घाबरणार नाही माझे पाय लटपटणार नाहीत. रमण महर्षींच्या आईंचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते अत्यंत निश्चल राहिले. सर्वतोपरी शांत होते. त्या प्रसंगानंतर रात्रभर सगळ्यांनी बसून भजनं म्हटली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पूर्वीप्रमाणेच आश्रमातलं काम पूर्ववत चालू झालं. जीवनात जे बरे वाईट प्रसंग येतात त्याच्यात सुद्धा आपण सावध राहून अंतःकरणाची शांत उत्तुंग दशा कशी अबाधित ठेवू शकतो प्रतिकूल परिस्थितीतही कसं निश्चल राहू शकतो हे सकाळच्या उदाहरणाने त्यांनी दाखवून दिलं. त्यावेळी एका भक्तानं महर्षींवरती काही कविता रचल्या होत्या. त्यातल्या एका कवितेमध्ये रमण सद्गुरु असं म्हटलेलं होतं. ही कविता एकदा आश्रमात म्हटली जात असताना खोचकपणे त्यांना एक व्यक्ती असं म्हणाली की आपण आपली स्तुती गाताना मी प्रथमच पाहतोय कारण आपणही सगळ्यांच्या बरोबर हे म्हणताय तेव्हा ते असं म्हणाले की रमणला ह्या 6 फूट देहाची मर्यादा का घालता, रमण सर्वव्यापी आहे. त्यांचे एक लांबचे नातेवाईक एकदा त्यांना भेटायला आश्रमात आले आणि महर्षींची ही वेगळीच अवस्था पाहून त्यांना म्हणाले की तू पूर्वीचा व्यंकटरमण नाही राहिलास, तू बदललास. तेव्हा ते त्यांना म्हणाले की अहो तो मुलगा तो तर केव्हाच नाहीसा झालेला आहे. ते म्हणत हे शरीरच रमण महर्षी आहे असं लोक समजतात, त्याला काय इलाज. 1949 साली त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराखाली एक गाठ आली. पुढे हे गाठीचं दुखणं इतकं विकोपाला गेलं की त्याची 3-4 ऑपरेशन करावी लागली. पण शस्त्रक्रियेनंतर काही तासातच त्यांचं दैनंदिन कार्य पुन्हा चालू व्हायचं. ते म्हणे शरीराला दुःख आहे पण मनाला यातना नाहीत, मनाला यातना होत नाहीत. रमण महर्षींचा होणारा हा शारीरिक त्रास पाहून आश्रमातल्या काही लोकांना फार वाईट वाटायचं. त्या संदर्भात एकदा महर्षी एका एस एस कोहेन नावाच्या त्यांच्या परदेशी साधक भक्ताबरोबर बोलताना म्हणाले की हे शरीरच भगवान होतं आणि हे आम्हा सोडून जाणार असं लोक समजतात, पण भगवान कुठं आणि कसे जाणार. अशा प्रकारे शेवटपर्यंत ते हरेक गोष्टीचा ओघ स्वच्या शोधाकडे वळवत राहिले, शिकवत राहिले. युवास्नेहाच्या निमित्तानं झालेलं हे रमण महर्षींच्या चरित्र आणि तत्वज्ञानाच्या अंगानं झालेलं साक्षित्वावरचं चिंतन एक साधक म्हणून खूप दिलासा देऊन जातं. कारण आपण आपल्या प्रश्नांमध्ये अडकून प्रसंगी भान सुटतं आपलं. तेव्हा ही समस्या ज्याला आहे तो कोण, हे कुणाला झालं याचा विचार करायला हे चिंतन प्रवृत्त करतं. एक साधक म्हणून आपल्याला स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी देतं, एक दिशा देतं. आपण पाहिलं की रमण महर्षींच्या साधनेत आणि त्यांच्या संपूर्ण लीलाचरित्रात साक्षित्व किती प्रकर्षानं प्रगल्भतेनं होतं. आपण विचार करूयात की आपल्या साधनेला साक्षित्वानं कशी प्रगल्भता येईल, आपल्या जीवनाचा तो भाग कसा होईल. हाच विचार अभ्यास म्हणून आमच्या प्रत्येक कर्माला संपूर्ण जीवनाला व्यापून राहो ही स्वामीजींच्या चरणी आज प्रार्थना.
जेव्हा रमण महर्षी घरातून निघून जाऊन अरुणाचलम पर्वतावर राहत होते तेव्हा त्यांच्या गावी त्यांच्या आईला ही बातमी कळली. त्या त्यांना परत घरी येण्याबद्दल विनंती करायला आल्या, पण ते काही परत जाणार नव्हते, ते मौनात होते. त्यांच्या आईने खूप विनंती केली पण त्यांनी आपले मौन सोडले नाही. शेवटी एका साधकाने लिहून तरी उत्तर द्या असं सांगितलं. तेव्हा रमण महर्षींनी लिहून दिले, प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचे वर्तन असते, उगीच दुःख करून उपयोग नाही, शांत राहणे यातच शहाणपणा आहे. खरं म्हणजे त्यांचं त्यांच्या आईवर खूप प्रेम होतं, पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपलं साक्षित्व सोडलं नाही. आज आपण 3 महापुरुषांनी आपल्या लीलाचरित्रात साक्षित्वाचा कसा अभ्यास केला ते पाहिलं. लौकिक दृष्ट्या वेगळे वेगळे आयुष्य जगत असताना सुद्धा त्यांनी आपले साक्षित्व जपून ठेवलेले दिसते. समर्थांनी म्हटले आहे ना, साधू असती वेगळे आले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. आपल्याला स्वामी मकरंदनाथांनी वेळोवेळी अतिशय नेमकं अचूक आचरायला सोपं असं मार्गदर्शन करून आपण आपल्या आयुष्यात साक्षित्वाचा अभ्यास कसा करायचा हे सांगितलेले आहे. सकाळी उठल्याबरोबर जाग येताच आधी हा विचार करायचा की मी हा देह नाही, हा देह पंचमहाभूतात्मक आहे, मी आणि देह वेगळे आहोत, मी सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे, या विश्वाला सच्चित आनंद रूपाने मीच व्यापले आहे. आता हा देह उठेल, आपली कामं करेल, मी मात्र साक्षी, असं साक्षित्व जपून ठेवायचं. असं करत करत बराच वेळ साक्षित्वामध्ये राहता येतं. ध्यानाला बसेपर्यंत शक्यतो कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. ध्यानात एकांतात सद्गुरूंची कृपा लक्षात घेऊन अतिशय सावधपणे स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे साधना करायची. विचार उठणे न उठणे हे बरेचसे आपल्या आदल्या दिवशीच्या घटनांमध्ये आपण किती मिसळून गेलो, किती लिप्त होतो त्यावर अवलंबून असते. म्हणून स्वामीजी म्हणतात तसे उद्याच्या ध्यानाची तयारी आजपासूनच करायला हवी. आज जर आपण साक्षित्व सांभाळू शकलो तर उद्याचे ध्यान चांगले होईल, आणि ध्यान चांगले होणे हे आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी फार महत्वाचे आहे. व्यवहारकाही साक्षित्वाने वर्तन केल्याने अनेक चांगले गुण वाढीला लागतात. साक्षित्वातून सर्वांबद्दल समत्व, प्रेम, सहानुभूती निर्माण होते. आपण स्वतःकडे साक्षित्वाने पाहिल्याने आपल्याला आपले स्वतःचे अवगुण लक्षात येतात आणि सद्गुणांबद्दल अहंकार नाहीसा होतो. अशा प्रकारे आपण आजच्या कार्यक्रमात ऐकल्याप्रमाणे आपल्या जीवनात साक्षित्वाचा अभ्यास जरूर उतरवूया. आता आपण स्वामी स्वरूपानंदांचा निर्वातीचा दीप तेवतो निवांत हा अभंग ऐकूया. सादर करत आहेत सद्भक्त मिलिंद वैद्य.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. अभंग सादर करायच्या आधी एक आत्ताच कुरळ म्हणून सांगतो की संजीवनी राशीतला अभंग माझ्या हातात होता, मी विमानात होतो आणि याच्यातल्या काही ओळी अशा आहेत की आला गेला मेघ उदास गगन, आणि मला बाहेर खिडकीतून दिसत होत की आकाश आहे, ढग पण आहेत, पण आकाश किती अलिप्त आहे. आणि त्याच वेळेला ही चाल सुरू म्हणून सादर कर. निर्वातीचा दीप तेवतो निवांत, तैसे राहो चित्त सर्व काळ, तैसे राहो चित्त सर्व काळ. निर्वातीचा दीप तेवतो निवांत, आला गेला मेघ उदास गगन, आला गेला मेघ उदास गगन, आला गेला मेघ उदास गगन, तैसे राहो पान सुख दुखी. निर्वातीचा दीप तेवतो निवांत, निर्वातीचा दीप तेवतो निवांत. असोनिया जळी अलिप्त राजीव, तैसे झाले असोनिया जळी अलिप्त राजीव. आठवत नाही असोनिया जळी अलिप्त राजीव, तैसे झाले जीव तैसे राहो जीव उपाधित, तैसे राहो जीव उपाधित. निर्वातीचा दीप तेवतो निवांत, निर्वातीचा दीप देवतो निवांत स्वामी म्हणे सदा असावे संतुष्ट स्वामी म्हणे सदा असावे संतुष्ट स्वामी म्हणे सदा असावे संतुष्ट स्वरूपी प्रविष्ट होवो निया निर्वातीचा दीप देव तो निवांत तैसे राहो चित्त सर्व काळ तैसे राहो चित्त सर्व काळ निर्वातीचा दीप देव तो निवांत
आता मी स्वामीजींना सर्वांतर्फे प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावे. स्वामीजींच्या आशीर्वचनानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल.
सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. एप्रिल महिन्याच्या किती तारखेला आपला कार्यक्रम होणार होता? गुड फ्रायडे होता. तीन एप्रिलला होणारा आपला कार्यक्रम 50 वर्षावरील साधकांचा वर्षातून एकदा होणारा हा कार्यक्रम आज 1 मे रोजी परत शुक्रवारीच संपन्न होतो आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने तो जो गुड फ्रायडे होता त्याच्याऐवजी आजचा आपल्याला गुड फ्रायडे झाला. आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. अर्थातच त्या कार्यक्रमाच्या वेळेला ज्या साधकांनी कार्यक्रम ठरवलेला होता आणि बोलणार होते तर तो कार्यक्रम आज 1 मे रोजी आपण साजरा करतो आहोत. साक्षीत्व या मध्यवर्ती संकल्पावर हा कार्यक्रम आधारित आहे. जो मध्यवर्ती संकल्प आपण कालपर्यंत पाळला आणि आज शरणागती हा आपला मध्यवर्ती संकल्प आपला झाला. ते साक्षीत्व आणि शरणागती मिळून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. कारण साक्षीत्व शरणागती स्मरण अशा प्रकारचे जे आपले मध्यवर्ती संकल्प आहेत ते संकल्प अभ्यासाच्या दृष्टीने वेगळा एक अँगल एवढंच त्याला महत्व आहे. थोडा आवाज पाहिजे मला. एवढंच त्याला महत्व आहे याच कारण एकाच एक अभ्यासामध्ये कदाचित तोच तोचपणा आपल्याला जाणवायला सुरुवात होते. आणि एक सुरी अशा त्या कार्यक्रमात त्या साधनेतला पंच निघून जाण्याची कदाचित शक्यता असते. असं असल्यामुळे साक्षीत्व बदलून शरणागती हा या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प आपण ठरवला. ही शरणागती म्हणजे तया अहम वाचा चित्त आंग देवो निया शरण रिख महोदधी का कांग रिगाले जैसे देह मन आणि बुद्धी या आपल्या पशी प्राप्त असलेल्या साधनांनी आत्मस्वरूपाला शरण जाणं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह मन आणि बुद्धी यांचं विसर्जन करणं म्हणजे शरणागती. हे विसर्जन झाल्यानंतर आत्मस्वरूपाची प्रचिती येते. जोपर्यंत देह मन बुद्धी आहेत तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्रचिती नाही. पण देह मन बुद्धीचं समर्पण जर झालं, विसर्जन जर झालं, तर आत्मस्वरूपाची प्रचिती येते. आणि आत्मस्वरूपाच्या प्रचितीच्या पश्चात देह मन बुद्धीनीच जे जगताचं दर्शन घडतं त्या दर्शनामध्ये देखील एक अफूट अद्वैय अद्वैत प्रेममय असा परमात्माच नटून राहिलेला आहे अशा प्रकारचा साधकाचा भाव निर्माण होतो व्हावा. की ज्या भावामुळं आपल्या परमात्म्याला जशी शरणागती होती तशी बाहेर दिसणाऱ्या प्रकृतीच्या आत लपलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी आपण एकरूपता घ्यावी, आपण एकरूपता स्वीकारावी, आपण शरणागती स्वीकारावी. ही शरणागती या मध्यवर्ती संकल्पाची खुबी आहे. हा तो अभ्यास आहे. देह मन बुद्धी माग वळवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह मन बुद्धीचं विसर्जन होणं, शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी किंवा अस्तित्वाच्या ठिकाणी देह मन बुद्धीचा निराश होणं हे साक्षीत्वाने शक्य आहे. हे करण्याचं साधन साक्षीत्व आहे. साक्षीत्वाच्या भावनेमुळे देह मन बुद्धीचा निराश शक्य आहे. एकाचा दुसऱ्याशी संबंध आहे. आजचा कार्यक्रम फार चांगला झाला. गिरीशच, सुनीताच, सुषमच या सर्वांचं चरित्र कथन साक्षीत्वाच्या अंगाने केलेलं स्वामी स्वरूपानंदांचं, स्वामी माधवनाथांचं, रमण महर्षींचं खरंच आपल्याला अतिशय उपयोगी असं नक्कीच आहे. याच्यामध्ये स्वरूपानंद आणि रमण महर्षी या दोघांना त्यांच्या जीवनामध्ये मृत्यूने आपल्याला गाठलेलं आहे, नव्हे या क्षणाला आता मृत्यूच घडतो आहे असा तीव्र किंवा उत्कट प्रत्यय आला. त्यांनी ते घाबरून गेले. स्वरूपानंद पुण्याहून पावसला गेल्यानंतर वाङ्मय विशारद परीक्षा त्यांनी द्यायची होती, त्याची तयारी करण्यासाठी म्हणून मध्ये 1.5 महिना वेळ होता, म्हणून ते पावसला गेले अभ्यासासाठी. शांत वातावरणात अभ्यास करू, तिथं ते तापाने आजारी पडल्याचं निमित्त झालं. ताप बरा झाला, 2-3 दिवसांनी ताप कमी झाला त्यांचा. आणि ते नदीवर, गौतमी नदीवर स्नानासाठी म्हणून गेले. स्नान झालं ते कदाचित वैद्यांच्या मते कुपथ्य झालं. त्या स्नानाच्या वेळेलाच त्यांना थकल्यासारखं झालं. पण संध्याकाळच्या वेळेला ते जेव्हा फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले तेव्हा अचानक अंगातली सगळी शक्ती आपली गेली आहे असं त्यांना वाटलं. घर गाठणं अतिशय कठीण मुश्किल असं वाटायला लागलं. घर गाठणं काय तर दोन पावलं देखील टाकणं कठीण असं झालं. कसे बसे ते घरी आले. घरी आल्यानंतर देखील शक्तिक्षय जो होता तो इतका प्रचंड होता की त्या स्थितीमध्ये त्यांना आता आपण जाणार या कल्पनेनी ग्रासलं. आपला आता मृत्यू होणार असंच त्यांना वाटायला लागलं. आणि निपचित अवस्थेत पडलेले असताना त्या मृत्यूच्या भावनेला सामोरं जाण्याखेरीज दुसरी मनाचीही कोणती शक्ती शिल्लक राहिली नाही. ते त्या अनुभवात रंगून गेल्यासारखे. खरे रंगले नव्हते, घाबरलेले होते. पण दुसरा विचारच करता येईल ना म्हणून त्यांनी ती साकी नंतर लिहून ठेवली. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढींची नवमी 1856 शकाब्दौ मृत्यू पावलो आम्ही. त्यांना आपलं शरीर गेलेलं आहे, जात आहे आणि गेलं असा उत्कट तीव्र असा अनुभवच आला. मृत्यू झाला, आपला देह पडला, इतके निश्चित खरंच पडलेले होते. आणि क्रमाने त्यांच्या ठिकाणी असा भाव निर्माण झाला की देहाचा मृत्यू झाला म्हणजे आता देह नाही. आता देह हा पार्थिव राहिला. पण हे समजून घेणारं मन खरं म्हणजे देहाबरोबर जायला पाहिजे. आता मन ही नको, मन ही नाही, देहाबरोबर मन ही गेलं. तर्कबुद्धी मावळलेलीच होती. देहाच्या मृत्यूचा अनुभव आलेला होता आणि मन ही आपलं त्या मृत्यूच्या भावनेत लीन झालं. तरीही कोणीतरी शिल्लक आहे, तरीही हे घडलं हे समजणारा तिथं आहे. तो देहाचा मृत्यू पाहणारा पण देह नव्हे, मन गेलं हे समजणारा पण मन नव्हे. ज्या ठिकाणी तर्कबुद्धी मावळली पण यासाठी कुठलाही तर्क लढवलेला नव्हता असा कोणीतरी शिल्लक राहिला असं त्यांना वाटलं. आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांना पूर्वी चांगल्या ध्यानाचा अनुभव आलेला होता. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व असा नवरत्न हार त्यांनी करून स्वामीजींना गणेशनाथांना अर्पण केलेला होता. आणि त्यांनी उद्गार काढलेले होते, वा तू तर आता स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असं म्हणालेले होते. असं सर्व झालेलं असताना आपण मृत्यूला इतके घाबरलो, मृत्यूचा अनुभव आला पण या अनुभवाच्या पश्चात काही शिल्लक राहिलं. ज्याला समजलं की मृत्यू घडला आणि इथं त्यांच्या जीवनात क्रांती झाली हे त्यांना साधलेलं अतिशय तीव्र असं साक्षीत्व होतं. इथं त्यांच्या जीवनामध्ये खरी क्रांती झाली. तशाच क्षीण देहाने पडून राहिलेल्या आणि हालचाल करू न शकणाऱ्या अशा स्थितीमध्ये ते कितीतरी तास पडून होते. पण ही अनुभूती त्यांना होती की हे सगळं गेलेलं असताना गेलं हे समजणारा जो आहे त्याला मृत्यू नाहीये. तो आहे तिथं, तो रोगी नाहीये देहाच्या रोगाबरोबर. आणि म्हणून त्यांनी अधिक उत्साहाने सोहम साधना करायला सुरुवात केली. यावत सावध तावत सोहम स्मरण अखंडित जाण आढळ भाव सर्वथा असो मग जाहो राहो प्राण असं त्यांनी मनाने घेतलं. असा आढळ भाव ठेवीन की जोपर्यंत सावध आहे तोपर्यंत आता तो जाणवलेला जो देहाच्या जाण्याने गेलेला नव्हता असा अमर तो मी आहे अशा सोहम भावनेने ते साधना करायला लागले आणि ही साधना प्रतिफळली. या साधनेचा फार उपयोग झाला. त्याच्या आधी केलेली साधना आणि गणेशनाथांनी त्यांना दिलेली शाबासकी हे सगळं खरं होतं. तरी देखील कधी कधी असं होतं की चांगल्या ध्यानाचा प्रत्यय असतो पण आत्मबोध दूर असतो. तो संसारातच अडकलेला असतो. संसारातून संपूर्ण बाजूला करण्याची अशी किमया या अनुभवाने त्यांना आली. आणि ते म्हणायला लागले रोज अशा प्रकारे जो उर्वरित शिल्लक होता तो ते आपलं खरं स्वरूप आहे हे लक्षात आल्यावर क्रमाक्रमाने ते निश्चिंत झाले. मृत्यूचं भय हळूहळू करून दूर झालं आणि आमूच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा. आणि रोज होताच ना कारण प्रत्यक्षात मृत्यू आलेला नव्हता भीती होती. तेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आलं कुठेतरी कदाचित रेडिओ चालू झाला ऐकला असेल. त्यांच्या लक्षात यायला लागलं की आपल्या देहाला मृत्यू झाल्याचा जरी अनुभव आला तरी देखील पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच राम रगाडा कावळ्याची कावकाव चालू आहे. दिवस रात्र चालू आहेत येत आहेत जात आहेत तोच महात्मा तीच हिंद खू तेच स्वातंत्र्य समर रण दृष्टिकोन तो मात्र बदलला येताची मला मरण असं वाटायला लागलं की सगळं तेच 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 आहे. पण याच्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र आपली बदलली. अशा प्रकारे स्वरूपानंद साक्षित्वाच्या अभ्यासाने पण तीव्रतर साक्षित्वाच्या अभ्यासाने हे बोधापर्यंत क्रमाक्रमाने गेले. 1923 साली त्यांना अनुग्रह झाला. 20 वर्षांचे असताना आणि गणेशनाथांची त्यांना जी शाबासकी मिळाली ती साधारण त्याच्यानंतर 5-6 वर्षातच 1829 साली गणेशनाथ त्यांना तू स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असं म्हणाले. ते दरम्यान जेलमध्ये गेले. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग घेऊन असहकाराच्या कोणत्या चळवळीत सहभागी होते तेव्हा त्यांना चेष्टेने तुरुंगामध्ये हे एस एन जोशी अलौत शिरोहलीमय ही मंडळी त्यांच्याबरोबर होती आणि ती त्यांना मौजेनी मित्र जरी असले तरी स्वामी म्हणायची पण जरास चेष्टेने म्हणायची. ते ध्यानाला बसायचे म्हणून ते त्यांना स्वामी म्हणायचे. पण त्यांचा बोध अशा तीव्र अभ्यासाने पक्का झाला. या साक्यांचा जो 1932 ते 1-2 वर्ष त्यांनी या साक्या लिहिल्या या 2 वर्षात त्यांचं सगळं जीवन घडल्याचं दिसत. वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवार परी तीक्ष्ण तर माझा सोहम तलवारीची धार. षड्रिपू माझ्यावर चोरटे वार करतात सर्वांवरच करतात, पण माझ्या सोहम तलवारीची तीक्ष्ण तर धार आहे, त्यामुळे ते वार मी चुकवतो, त्यांना मी तोंड देतो असं ते म्हणतात. याचा अर्थ असा की आपल्या मनात जेव्हा विकार निर्माण होतात तेव्हा हे काही स्वरूपानंदांचंच होतं असं नाही, तेव्हा सोहम स्मरणाने ते चुकवावेत असं आपल्याला ते शिकवतायत, असं आपल्याला ते सांगतायत. रमण महर्षींनाही जो मृत्यूचा अनुभव आला त्या अनुभवानंतर काय ते मला वाटतं एक दोन दिवस तसेच पडून होते असं काही आहे चरित्रात नाही ना. रमण महर्षींना जो मृत्यूचा अनुभव आला, आपला आपलं शरीर गेलं असं असं त्यांना वाटलं, आपण गेलो मेलो असंच त्यांना वाटलं, पण तरी आपण आहोत, नुसताच अनुभव येऊन गेला हा भावनिक खेळ झाला असं त्यांच्या लक्षात आलं. आपण गेलो अशी मृत्यूची भावना झाली. आणि अशी मृत्यूची भावना ज्याला झाली तो मी देह आहे की मन आहे की बुद्धी आहे, कोणाला झाली भावना? त्यांना प्रश्न असा पडला, मेला तो त्याचा अनुभव आला तो तर गेला, पण मग ज्याला अनुभव आला तो मी कोण, त्याच्यातून हु एम आय निघाल. आणि ते सांगत असत की याचं उत्तर शोधू नका, शास्त्रातून पोथीतून वेदांतातून याचं उत्तर तोच मी असं देऊ नका, कारण ते तुम्हाला फक्त माहीत नाहीये, तो तुमचा अनुभव नाहीये, सोहम हा तुमचा अनुभव नाहीये असं ते म्हणायचे. ही एक विचार परंपरा आहे, ही एक युक्ती आहे असं लक्षात घ्या. सोहम ही देखील युक्तीच आहे जी स्वरूपानंदांनी योजली, तसं ही एक युक्ती आहे. शास्त्रांनी सांगितलेलं कोणतंच उत्तर देऊ नका, याचं कारण ती तुमची प्रचिती नाही, ते तुमचं वाचन असेल फार तर. तुम्हाला काय माहिती आत्मा कसा आहे, परमात्मा कसा आहे, तुम्हाला तर काहीच माहीत नाही. म्हणून मुलगा पास झाला, बरं वाटलं. कोणाला बरं वाटलं? देहाला बरं वाटलं. देहाला म्हणजे कुठल्या इंद्रियाला बरं वाटलं? नाही, देहाचा नव्हता संबंध. मग कोणाला बरं वाटलं? मनाला. मनाला बरं वाटलं. आणि कोणाला बरं वाटलं? तर्काला असं वाटलं की मुलगा पास झाल्यामुळे आता त्याला पुढची चाल मिळेल, तर्काला बरं वाटलं. मनाला बरं वाटलं, कुठे मन कुठे तर्क? मी आहे म्हणून मन आहे, मी आहे म्हणून तर्क आहे, मी आहे माझी बुद्धी माझं मन असं मी म्हणतो. कोण मी? काहीच माहित नाही. असं करता करता देह मन बुद्धीच्या व्यापाराकडे ते वेगळेपणाने पाहायला लागले. आणि नेहमी देह मन बुद्धीच्या भावनेकडे वेगळेपणाने जो पाहतो, वेगळेपणाने म्हणजे दृष्टत्वाने साक्षीत्वाने, कुठल्याही विचाराने असो, पण सोहमच्या विचाराने असो किंवा कोण मी कोहमच्या विचाराने असो, पण वेगळेपणाने जर पाहायला जमलं तर त्या क्षणी विचार थांबतो. विचाराची मातब्बरी त्याच्या पुढे जातच नाही. याचं कारण वेगळेपणाने पाहणं हा विचार तिथं उद्भवलेला असतो. सोहम ही वृत्ती आहे, साक्षीत्व ही वृत्ती आहे, आणि कोहम ही वृत्तीच आहे. साक्षीत्वाच्या वृत्तीचा अंगीकार केला तर समोरची वृत्ती जाते. मी काय बोलतोय ते समजतंय तुम्हाला? समर्थ असं म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरीया सर्व साक्षिणी, ती तुरीया अवस्था आहे, सर्व साक्षी अवस्था तुरीया, ज्ञान ऐसे म्हणती तया, तरी ते जाण वाया पदार्थ ज्ञान, तुरीया ही एक विशिष्ट संज्ञा आहे, त्या साक्षी स्थितीमध्ये तो ब्रह्मालाही जाणतो आणि मायेलाही जाणतो. जसं या ध्यान मंदिराच्या दरवाजात ठेवलेली पणती, ती आत ही प्रकाश देते आणि बाहेरच्या वरांड्यात ही प्रकाश देते, तसं साक्षीत्व ही अशी पणती आहे जी ब्रह्मावरही प्रकाश टाकते आणि माया ही तिच्यामुळेच कळते. म्हणून या साक्षीत्वामुळं दोन्ही गोष्टी समजतात. साक्षीत्व ज्याला साधलं त्या पुरुषाला विचाराचा अनुभव असतो आणि विचारापासून साक्षी राहिल्यानंतर, म्हणून विचार गेल्यानंतर त्याला क्षणमात्र ब्रह्माचाही प्रत्यय येतो किंवा शांतीचाही प्रत्यय येतो. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरीया सर्व साक्षिणी. साक्षीत्व वृत्तीचे कारण, साक्षीत्व ही देखील वृत्तीच आहे, पण या साक्षीत्वामुळं सगळ्या वृत्ती नाहीशा होतात. साक्षीत्व विचारच उठू देत नाही. मी कोण इथं विचार थांबतो, कारण शास्त्रांनी सांगितलेला विचार जो आहे तो विचार करायचा नाहीये, किंवा तोच मी आहे या याच्यामध्ये माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी आपण नाहीत म्हणून तो विचार थांबतो आणि तो कोण हे माहीत नाही, विचार थांबतो. आणि विचार अत्यंतिक थांबला, निर्विचारता प्राप्त झाली, साक्षीत्व जमलं की क्षणमात्र ब्रह्माचाच प्रत्यय येतो, त्याला उन्मनी असं म्हटलेलं आहे. उन्मनी म्हणजे मनाचं या वरच्या चिदाकाशाच्या प्रदेशामध्ये मनाचा लय घडणं, आणि मनाचा लय घडल्यानंतर आपल्याला आपल्या आनंद स्वरूपाचा क्षणमात्र प्रत्यय येणं. उन्मनी ते निवृत्ती जाणं, त्या ठिकाणी मात्र साक्षीत्वाची वृत्ती ही राहत नाही, त्या ठिकाणी साक्षीत्वाची वृत्ती देखील संपून जाते. जेथे विरे जाणपण, त्या ठिकाणी मी जाणतो हा भाव देखील नाहीसा होतो आणि केवळ जाणीव शिल्लक राहते, विज्ञान ते. जेथे जाणीव सरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. त्या ठिकाणी जाणीव नाहीशी होते, मला ज्ञान झालं हा भावही नाहीसा होतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी साधक एक रूपता साधून राहतो. समर्थांनी फार सुंदर ओळी दिली, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, साक्षीत्व राखलेलं असताना पदार्थ ज्ञान, याचा अर्थ तुमच्या समोर उठणारे विचार. समोर उठणारे जे विचार आहेत तुमच्या, त्या रूपानेच केवळ जगत शिल्लक असतं. एरवी जगत डोळे मिटल्यानंतर गेलं, पण मनोमय विश्व तिथं शिल्लक असत. त्यामुळं पदार्थ ज्ञान याचा अर्थ तुमचे विचार, मन, ते जेव्हा नाहीस होत तेव्हा द्रष्टा हा द्रष्टेपणाने राहत नाही. द्रष्टा द्रष्टेपणे नुरे तोपर्यंत पाहणार आहे, पण जर मन संपलं तर पाहायला काहीच नाही, म्हणून तो पाहणाराही त्याचं काय होतं, केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, केवळ ज्ञप्ती मात्र सूक्ष्म ब्रह्मस्थिती शिल्लक राहते. या मृत्यूचा अनुभव मला देखील एकदा आलेला होता. मला ध्यानात त्या काळामध्ये दोन तीनदा असा अनुभव आला, पण एक फारच तीव्र होता. माझ्या वडिलांची मावस बहीण गेली आणि रात्रीच्या वेळेला वैकुंठामध्ये हे सगळं उरकून घरी आलो. स्नान वगैरे झाल्यावर त्याला अस्वस्थता होती. मला असं वाटतं की 81 साल सुमार असेल, 81-82. आणि मी असा प्रयत्न तोपर्यंत फारसा अंत्यविधीच्या वेळेला जवळ जाण्याचा प्रसंग मला आलेला नव्हता माझ्या जीवनात. तो पहिला प्रसंग 24-21 वर्षांचा असेल. अगदी जवळून पाहत असताना मी असा भाव ठेवत होतो की हे आपल्या मनावर याचा फार लेप लागू द्यायचा नाही, या पद्धतीने पण आपण याच्यात सहभागी व्हायचं. त्यामुळं संपूर्णपणाने तरुण मुलंच तिथं जास्त पटकन पुढे जातात आणि करू शकतात. तसा त्या वयात असल्यामुळं घरी आल्यानंतर स्नान करून मी ध्यानाला बसलो. अशा याने बसलो की आपल्याला थोडं वेळ थोडं ध्यानाला बसायचं आणि मग झोपायचं. आपण तर अभ्यास केलेला आहे की याचा फारसा आपल्यावर परिणाम होत आहे या दृश्याचा. थोड्याच वेळात मी ते सगळे विचार बाजूला सारू शकलो. रात्री 1:30-2 सुमार होता. झोप तर उडूनच गेलेली होती. अचानक श्वास वर चिदाकाशात जाऊन स्थिर व्हायला लागले, विचार थांबायला लागले. त्या दरम्यान परत एकदा माझ्या आत्यात